नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. निवडणूक आयोग आज बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. 243 सदस्यीय बिहार विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबरला संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा 8 तारखेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. येत्या डिसेंबरपासून या विमानतळावरून उड्डाणांना सुरुवात होईल. महाराष्ट्र शहरी आणि औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली. विमानतळाला 30 सप्टेंबर रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना मिळाला आहे. प्रगत शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञानाधारित संपर्करहित युद्धांच्या नव्या युगाकडे लक्ष वेधताना अलीकडच्या काळात युद्धाच्या स्वरुपात मूलभूत बदल झाल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. दिल्लीत आयोजित कौटिल्य आर्थिक परिषदेत ते काल बोलत होते. अलीकडच्या गुंतागुंतीच्या वातावरणात भारताच्या स्थानाबद्दल बोलताना देशाची ताकद ही अंतर्गत क्षमता बांधणीमध्ये असल्याचं ते म्हणाले. परस्पर संबंधांना विशेष स्थान न देताही जागतिक भागीदारांशी रचनात्मक संवाद साधत धोरणात्मक स्वायत्तता सुनिश्चित करणं आणि उत्पादक संबंध राखणं या दृष्टिकोनावर भारताचा भर असेल असं जयशंकर यांनी सांगितलं. कफ सिरपमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कोल्ड्रीफ सिरप नावाचं औषध विकणं वितरित करण्यावर तात्काळ बंदी घातली आहे. या कफ सिरपमध्ये डाय एथिलीन ग्लायकॉल नावाचा विषारी घटक भेसळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या औषधाच्या SR-13 या बॅचचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली असून या औषधाचा साठा स्थानिक औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे जमा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान कफ सिरपच्या गुणवत्तेवर आणि तर्कसंगत वापरावर केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य तसंच मुख्य सचिवांची बैठक झाली. सर्व औषध उत्पादकांनी सुधारित शेड्यूल एमचं काटेकोर पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य सचिवांनी या बैठकीत अधोरेखित केलं. नियमांचं पालन न करणाऱ्या युनिट्सचे परवाने रद्द करावेत असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यांना विशेषतः मुलांमध्ये कफ सिरपचा तर्कसंगत वापर करायचं आवाहन करण्यात आलं आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अटीशर्तींचा विचार न करता राज्य शासन मदत देईल. त्याचप्रमाणे कांदा उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्यांनाही योग्य ती भरपाई दिली जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक इथं शिवसेनेच्या बूथ प्रमुखांचा मेळावा काल शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला त्यानंतर ते बोलत होते. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीचाच विजय होईल असा दावाही त्यांनी केला. धाराशिव जिल्ह्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आरोग्य शिबिरं घेतली जात असून विविध प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार 9 आरोग्य शिबिरं तसंच साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत कोणत्याही भागामध्ये साथरोगजन्य परिस्थिती नसल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. विभागात अनेक ठिकाणी पाऊस पुन्हा सुरू झाल्यानं धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून 9,432, माजलगाव धरणातून 10,025, येलदरी धरणातून 6,920 तर ऊर्ध्व मानार प्रकल्पातून 4,859 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदारांना येत्या 6 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदवता येतील. मतदार हा मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातल्या कोणत्याही वयाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि रहिवासी असावा तर 1 नोव्हेंबर 2022 पूर्वीचा तो पदवीधर असावा. तालुक्याच्या तहसील कार्यालयात मतदार अर्ज जमा करता येतील. अबुधाबी इथं सुरू असलेल्या अलएन मास्टर्स 2025 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची उदयोन्मुख महिला बॅडमिंटनपटू श्रियांशी वली शेट्टी हिनं महिला एकेरीचं तर हरिहरन अस्मा करुणन आणि अर्जुन मादथिल रामचंद्रन या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत श्रियांशीनं भारताच्या तस्नीम हिचा 15-21, 22-20, 22-20 असा 3 गेम्समध्ये पराभव केला. दिव्यांगांच्या जागतिक एथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सिमरन शर्मानं काल महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या T12 प्रकारात कांस्य पदक पटकावलं. तिनं 24:46 धाव पूर्ण करत 3रा क्रमांक मिळवला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.